आता वळूया पुढील नोंदीकडे. नोंदीचं नाव आहे नानेटी, अर्थात ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, वृक्ष सर्पांच्या पैकी एक निमविषारी साप. हा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या डिप्साडोमॉर्फिनी उपकुलातील आहे. याचं शास्त्रीय नाव डेंड्रेलॅफिस ट्रिस्टिस असं आहे. भारतात हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 मीटर पर्यंत आढळतो. महाराष्ट्रात याला काही भागात लाल धामण असंही म्हणतात. या सापाची शेपटी लांब आणि निमुळती असल्यानं इंग्रजीत त्याला व्हिप स्नेक असंही म्हणतात. नानेटी हा साप सुमारे 100 सेंटीमीटर लांब असून शेपूट शरीराच्या 1/3 लांब असते. शरीरावरती मऊ असे खवले असतात. पाठ तपकिरी रंगाची असून पाठीवरील प्रत्येक खवल्याला निळसर काळ्या रंगाची कडा असते. तसंच डोक्यापासून शेपटापर्यंत एक रुंद आणि लांब लचक पट्टा पाठीवरून गेलेला असतो. अंगावरील पट्टा काळा किंवा तपकिरी असतो. पोटाकडील बाजू पिवळसर असते. डोकं चपटं असून डोळे मोठे असतात. वरचा ओठ पिवळा असतो. प्रौढ नानेटी आणि पिले एकसारखेच दिसतात. याची मादी एकावेळी 6 ते 7 अंडी घालते. अंडी लांबट आकाराची असतात. 4 ते 6 आठवड्यांनी अंड्यांच्या मधून पिलं बाहेर येतात. जन्मलेली पिले साधारणपणे 15 सेंटीमीटर लांब असतात. नानेटी बहुधा झुडपं आणि झाडांवर आणि भाताच्या खाचरांच्या कडेने राहतो. हा साप दिनचर असून उन्हाळ्यामध्ये अत्यंत चपळपणे हालचाली करतो. झाडावर तो वेगानं चढतो. धोक्याची जाणीव झाल्यानंतर मान आणि शरीराचा पुढील भाग विशिष्ट पद्धतीने हलवतो. त्याला पकडलं तर 2-3 वेळा चावण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे 10 ते 20 मीटर उंचीवरून तो सहजपणे खाली उडी मारतो. धोका दिसल्यानंतर लपून राहण्याचा प्रयत्न करीत नाही. लहान सहान पक्षी आणि सरडे हे त्याचे मुख्य अन्न आहे. तसेच तो गवताने शाकारलेल्या घराच्या छतांमधील पाली आणि उंदीर यांचा पाठलाग करून ते खातो. या सापाच्या लाळेमध्ये विष असते. लहान प्राण्यांवर या विषाचे घातक परिणाम होतात. पण माणसाला याच्या दंशामुळे फारशी विषबाधा होत नाही. ही नोंद मोहन मधवाण्णा यांनी केली आहे.